chinimandi.com podcast.
ब्राझील घसरलेल्या तेलाच्या किमतींमुळे मिळेल साखर उत्पादनाला गती. जगातील सर्वात मोठी साखर उत्पादक कंपनी रायझनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्डो मुसा म्हणाले, जागतिक तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे ब्राझीलमध्ये एप्रिलपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखर उत्पादनाला गती मिळू शकते. ते म्हणाले, यावर्षी साखर उत्पादन वाढण्याची आशा पहिल्यापासूनच होती आणि तेलाच्या कमी झालेल्या किमतींनी या योजनेला अधिक गती दिली. इंधनाच्या दरानं चांगला आर्थिक परतावा दिल्यानं ब्राझीलनं गेल्या दोन हंगामात साखरेच्या तुलनेत इथेनॉलचं अधिक उत्पादन केलं, पण येणाऱ्या हंगामासाठी हा दृष्टिकोन बदलत आहे. तेलाच्या कमी किमतींमुळे ब्राझीलच्या बाजारात गॅसोलिनच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळं कारखाने आता साखर उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट नोंदवली गेली आहे. अलीकडेच ओपेक देशांमध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा कमी करण्याबाबतची चर्चा फार जोर धरू शकली नाही. कमी मागणीमुळे पुरवठा बंद करण्याच्या निर्णयातून रूसनं काढता पाय घेतला होता. यानंतर लगेचच सौदी अरबच्या अरामकोनं तेल किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली. यामुळे तेल बाजारात आता प्राईस वॉर होण्याची भीती निर्माण झाली आहे.